आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 18 फेब्रुवारी 2024. विषय आत्मा. सोनेरी मजकूर. यशया. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. परमेश्वरा, मी स्वतःला तुझ्याकडे सुपूर्द करतो. परमेश्वरा, तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव. तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस. मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो. तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील. देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तेव्हा माझी निराशा करू नकोस. दडा उपदेश. बायबल पासून. स्तोत्रसंहिता. चांगले लोक हो, परमेश्वरापाशी आनंद व्यक्त करा. न्यायी लोकांनो, त्याची स्तुती करा. वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा. 10 तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा. त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदी होऊन चांगल्या रीतीने वाजवा. देवाचा शब्द खरा असतो. तो जे काही करतो त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता. देवाला चांगलूपणा आणि न्यायी वृत्ती आवडते. परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरून टाकली. परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली. देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या. पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे. या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भयला पाहिजे. का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर थांब म्हटले तर ती गोष्ट थांबते. राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे. तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करू शकतो. परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो. त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात. ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली. परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले. त्याला सर्व लोक दिसले. त्याने त्याच्या सिंहासनावरून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले. देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले. प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते. परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो. देव त्यांना मरणापासून वाचवतो. ते भुकेले असतील तेव्हा त्यांना तो शक्ती देतो. म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू. तो आपली मदत आणि ढाल आहे. देव आपल्याला आनंदी करतो. आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो. परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो. म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव. स्तोत्रसंहिता. मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो. मला पुन्हा तुझा आनंद दे. माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर. लूक मग येशू नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधी करिता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्या बरोबर होते. जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला, रडू नकोस. नंतर तो पुढे तिरडी जवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते ते थांबवले. तेव्हा येशू म्हणाला, तरुणा मी तुला सांगतो, उठ. आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. ते सर्व भयचकित झाले. त्यांनी देवाचे गौरव केले. ते म्हणाले, आमच्या मध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे. आणि म्हणाले, देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे. मार्क. ते बेतसैदा येथे आले आणि काही जणांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व येशूने त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली. मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले. मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यात थुंकला व त्याच्यावर हात ठेवून त्यान विचारले, तुला काही दिसते काय? त्याने वर पाहिले आणि म्हणाला, मला माणसे दिसतात व सभोवताली झाडे चालत असल्यासारखी दिसतात. नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दृष्टी आली. त्याला सर्व काही स्पष्ट दिसू लागले. योहान. तेव्हा येशू मोठ्याने बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. योहान. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हास मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. ही माझी आज्ञा आहे, आपल्या मित्रासाठी मरावे. यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही. मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. यशया. तर भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी, त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दुःख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल. परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल. पुष्कळ वर्षे तुमच्या शहरांचा नाश झाला, पण नवीन शहरे वसविली जातील आणि त्या शहरांचा पाया अनेक वर्षे टिकून राहील. तुम्हाला कुंपण पक्के करणारा आणि रस्ते व घरे बांधणारा असे नाणू मिळेल. मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. परमेश्वरानेच हे सर्व सांगितले असल्यामुळे हे सर्व घडून येईल. स्तोत्र संहिता. परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल. विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा. माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो. देवाच्या महानतेबद्दल माझ्या बरोबर सांगत चला। आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊया। मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले। मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य। आत्मा किंवा आत्मा देव आहे, अपरिवर्तनीय आणि शाश्वत, आणि माणूस सहअस्तित्वात राहतो आणि आत्मा देव प्रतिबिंबित करतो, कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे। आत्म्याकडे अनंत संसाधने आहेत ज्याने मानवजातीला आशीर्वाद द्यावा, आणि आत्मा शोधल्यास आनंद अधिक सहजतेने प्राप्त होईल आणि आपल्या पाळण्यात अधिक सुरक्षित असेल। केवळ उच्च उपभोगांनी समर माणसाची लालसा पूर्ण होऊ शकते। प्रश्न: आत्म्याच्या विज्ञानाच्या मागण्या काय आहेत? उत्तर द्या। या विज्ञानाची पहिली मागणी आहे, माझ्या पुढे तुला दुसरे देव नसावेत। हा मी आत्मा आहे, म्हणून आज्ञेचा अर्थ असा आहे, तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसावी, जीवन नसावे, पदार्थ नसावे, सत्य नसावे, प्रेम नसावे, परंतु जे आध्यात्मिक असते दुसरा त्याच्यासारखाच आहे। तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर। हे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे की सर्व माणसांचे मन एकच आहे, एकच देव आणि पिता आहे, एकच जीवन, सत्य आणि प्रेम आहे। ही वस्तुस्थिती उघड झाल्यावर मानवजात प्रमाणानुसार परिपूर्ण होईल, युद्ध थांबेल आणि माणसाचा खरा बंधुत्व प्रस्थापित होईल। इतर कोणतेही देव नसणे, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपूर्ण मन सोडून इतर कोणाकडेही न वळणे, मनुष्य हे देवाचे स्वरूप आहे, शुद्ध आणि शाश्वत ते मन आहे जे ख्रिस्तामध्ये देखील होते। मनुष्याचा उच्च स्वभाव खालच्या लोकांवर चालत नाही। जर असे असेल तर शहाणपणाचा क्रम उलट होईल। जीवनाबद्दलचे आपले खोटे विचार चिरंतन सुसंवाद लपवतात आणि ज्या आजारांची आपण तक्रार करतो ते निर्माण करतात, कारण नश्वर भौतिक नियमांवर विश्वास ठेवतात आणि मनाचे विज्ञान नाकारतात। यामुळे भौतिकता प्रथम बनत नाही आणि आत्म्याचा श्रेष्ठ नियम टिकत नाही। जर तुम्हाला अस्तित्वाचे विज्ञान समजले असेल तर तुम्हाला असे वाटणार नाही की फुफ्फुसाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी फ्लॅनेल चांगले आहे। दैवी मन सर्व ओळखी राखते, गवताच्या ब्लेडपासून तारेपर्यंत भिन्न आणि शाश्वत। म्हणून प्रश्न आहेत, देवाची ओळख काय आहे? आत्मा म्हणजे काय? तयार झालेल्या वस्तूमध्ये जीव किंवा आत्मा असतो का? काहीही वास्तविक आणि शाश्वत नाही, आत्मा काहीही नाही, परंतु देव आणि त्याची कल्पना। वाईटाला वास्तव नसते, ती व्यक्ती स्थान किंवा वस्तू नाही, तर ती फक्त एक श्रद्धा आहे, भौतिक अर्थाचा भ्रम आहे। ख्रिश्चन विज्ञान सर्व कारण आणि परिणाम मानसिक म्हणून स्पष्ट करते, शारीरिक नाही। हे आत्मा आणि शरीरातून गुढतेचा पडदा उठवते। हे देवाशी माणसाचे वैज्ञानिक नाते दर्शवते। अस्तित्वाच्या अंतर्निहित संदिग्धता दूर करते आणि कैद केलेले विचार मुक्त करते। दैवी विज्ञानामध्ये मनुष्यासह विश्व हे आध्यात्मिक, सुसंवादी आणि शाश्वत आहे। विज्ञान हे दर्शविते की ज्याला पदार्थ म्हटले जाते ते आहे, परंतु लेखक नश्वर मनाने ज्याला संबोधले आहे त्याची व्यक्तिनिष्ठ अवस्था आहे। ख्रिश्चन विज्ञान आत्मा आणि शरीराचा दिसणारा संबंध उलट करतो आणि शरीराला मनाची उपनदी बनवतो। अशा प्रकारे तो मनुष्याजवळ आहे जो शांत मनाचा नम्र सेवक आहे, जरी तो मर्यादित अर्थाने दिसत नाही। परंतु आपण हे कबूल करतो की आत्मा शरीरात आहे किंवा पदार्थात मन आहे आणि मनुष्य बुद्धिमत्तेत सामील आहे हे आपण कबूल करू शकत नाही. मन हे शैक्षणिक प्रक्रियेवर अवलंबून असतेच असे नाही. त्यात सर्व सौंदर्य आणि कविता आणि त्या व्यक्त करण्याची ताकद आहे. जेव्हा इंद्रिये शांत असतात तेव्हा आत्मा देव ऐकतो. आपण सर्व आपल्यापेक्षा अधिक सक्षम आहोत. आत्म्याचा प्रभाव किंवा कृती स्वातंत्र्य प्रदान करते जे सुधारण्याच्या घटना आणि अशिक्षित ओठांच्या उत्कटतेचे स्पष्टीकरण देते. मानवी विचार एका टप्प्यापासून दुस या टप्प्यात जाणीवपूर्वक वेदना आणि वेदनाहीनता, दुःख आणि आनंद, भीतीपासून आशेपर्यंत आणि विश्वासापासून समजून घेण्यापर्यंत दृश्यमान प्रकटीकरण शेवटी भौतिक अर्थाने नव्हे तर आत्म्याद्वारे नियंत्रित केले जाईल. देवाच्या शासनाचे प्रतिबिंब. मनुष्य स्वशासित आहे. दैवी आत्म्याच्या अधीन असताना मनुष्य पाप किंवा मृत्यूद्वारे नियंत्रित केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारे आरोग्याच्या नियमांबद्दलचे आपले भौतिक सिद्धांत मुलेही नसल्याचे सिद्ध करतात. जर आत्मा पाप करतो तर तो नश्वर असावा. पापामध्ये आत्मनाशाचे घटक आहेत. तो स्वतःला टिकवू शकत नाही. जर पापाचे समर्थन केले असेल तर देवाने ते कायम ठेवले पाहिजे आणि हे अशक्य आहे. कारण सत्य चुकीचे समर्थन करू शकत नाही. आत्मा हे मनुष्याचे दैवी तत्व आहे आणि ते कधीही पाप करत नाही. म्हणून आत्म्याचे अमरत्व. विज्ञानामध्ये आपण शिकतो की ती भौतिक भावना आहे, आत्मा नाही, जी पाप करते. आणि असे दिसून येईल की ही पापाची भावना आहे जी नष्ट झाली आहे. पापी आत्मा नाही. एका क्षणासाठी जागरूक व्हा की जीवन आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे आध्यात्मिक आहेत. ना पदार्थात ना आणि शरीर मग तक्रार करणार नाही. आजारपणाच्या विश्वासाने त्रस्त असल्यास तुम्ही अचानक बरे व्हाल. जेव्हा शरीर आध्यात्मिक जीवन, सत्य आणि प्रेम यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते तेव्हा दुःखाचे आनंदात रूपांतर होते. म्हणून येशूने दिलेल्या वचनाची आशा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जी कार्य करतो तो देखील करील, कारण मी माझ्या पित्याकडे जातो, कारण अहंकार शरीरातून अनुपस्थित आहे आणि वर्तमान सत्य आणि प्रेमाने. तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती करा का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे. अगदी सर्व केवळ भौतिक संवेदना, स्नेह आणि उपासना यांचे समर्पण. हा ख्रिश्चन धर्माचा एल डोराडो आहे. यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि केवळ आत्म्याचे दैवी नियंत्रण ओळखते, ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक ज्ञान आणि मानवाला स्थान नाही. भौतिक जीवनाच्या विश्वासापासून आणि स्वप्नापासून पूर्णपणे वेगळे जीवन हे दिव्य आहे, जे आध्यात्मिक समज आणि संपूर्ण पृथ्वीवरील मनुष्याच्या वर्चस्वाची जाणीव प्रकट करते. ही समज त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते आणि त्याद्वारे तुम्ही अधिकार असलेल्या व्यक्तीसारखे बोलू शकता. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.